चीनीमंडी.com पॉडकास्ट।
निर्यातीमध्ये दिसले सुधारण्याचे संकेत। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 22.47% वाढ। देशाच्या निर्यातीच्या कारभारात सुधार येण्याचे संकेत आता दिसून येत आहेत। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 6.75 अरब डॉलरची निर्यात करण्यात आली, जी वार्षिक आधारावर 22.47% वाढ दर्शवते। यामध्ये औषध, रत्न तसेच अलंकार आणि इंजिनियर क्षेत्राचे मोठे योगदान राहिले, एका अधिकाऱ्याने हे सांगितले। एक वर्षापूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5.51 अरब डॉलरची निर्यात करण्यात आली होती। याप्रमाणे यावर्षी नोव्हेंबरमध्ये यामध्ये 1.25 डॉलरची वाढ झाली आहे। टक्क्यांमध्ये हा आकडा 22.47 राहिला आहे। अधिकाऱ्याने सांगितले की 1 ते 7 नोव्हेंबर 2020 दरम्यान आयात 13.64% वाढून 9.30 अरब डॉलर राहिली, जी एक वर्षापूर्वी या अवधीमध्ये 8.19 अरब डॉलर होती। आयातीमध्ये पेट्रोलियमला सोडून इतर सामानाची आयात 23.37% वाढली आहे। व्यापारातील घाटा सांगितल्यास हा 2.55 अरब डॉलर आहे। औषध, रत्न तसेच अलंकाराची निर्यात आलोच्या अवधीमध्ये क्रमशः 32% वाढून 13.91 करोड डॉलर, 88.8% वाढून 336.07 करोड डॉलर वर राहिली। या प्रकारे इंजिनिअरिंग सामानांची निर्यात 16.7% वाढून 21.51 करोड डॉलर वर पोहोचली। दरम्यान अमेरिका, हाँगकाँग आणि सिंगापूरला निर्यातीमध्ये क्रमशः 54%, 176% आणि 91% वाढ नोंदवण्यात आली आहे। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या क्षेत्रांच्या निर्यात कारभारात घट झाली त्यामध्ये पेट्रोलियम, समुद्री उत्पादने आणि चामड्याचे साहित्य आदी प्रमुख आहेत। देशाच्या निर्यातीच्या कारभारामध्येही वाढ नोंदवण्यात आली होती, पण ऑक्टोबरमध्ये यामध्ये पुन्हा घट झाली होती।